सगळ्यात आधी तर विद्या मॅम, तुमचं खूप खूप स्वागत माझ्या शोवर.
धन्यवाद.
आणि सध्या तुम्ही कोरोनाला न घाबरता गरजूंची मदत करत आहात, त्यांना कॅब सर्व्हिस तुम्ही देत आहात, याबद्दल काय सांगाल? केव्हा सुरुवात केली तुम्ही या गोष्टीची?
जसं लॉकडाऊन स्टार्ट झालं तेव्हाच मी हे सगळ्या गोष्टी स्टार्ट, म्हणजे असं मला वाटलं की कुठेतरी लोकांना खूप त्रास होतोय, तेव्हाच मी थोडस जाणीव घेतली परिस्थितीची की सगळेच घरात बसलेले आणि जे अटकलेले आहेत, जशी मुंबई सिटीमध्ये बाहेरची लोक गावासाईडची लोक जे अटकलेले आहेत त्यांना फक्त प्रयत्न केला एक माझ्याकडनं मी की त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याचा.
सो मग या इनिशिएटिव्हची सुरुवात केव्हा केली तुम्ही? केव्हा सुरुवात केली आणि आता सध्या कसं सुरू आहे तुमचं इनिशिएटिव्ह?
मी कमीत कमी झाले असतील, मला 2 महिने झाले असतील हे स्टार्ट केलं मी सगळं, आणि अजूनही स्टार्ट आहे माझं लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम. तर खूप लोक कौतुक करतात, खूप लोक आवडीने त्यांच्याजवळ जेवढे काही माझ्यासाठी ब्लेसेस असतील त्या सगळे देतात. खूप भारी वाटतो, असं वाटतं जगातलं खूप भारी काम करते मी कधी कधी.
क्या बात आहे, आणि खरंच नक्कीच तुम्ही खूप भारी काम खरंच करत आहे, आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला रेड एफ एम फॅमिली कडून खूप खूप थँक्यू आणि सल्यूट सुद्धा. मी असं सुद्धा ऐकलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिटीज मध्ये जाऊन लोकांची मदत केली आहे, तर कुठे कुठे तुम्ही जाऊन आले आहात सध्या?
महाराष्ट्रातलं जवळजवळ मी कोपऱ्यापर्यंत जाऊन आले, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, सांगली, सातारा, परभणी, जालना, औरंगाबाद, वैजापूर, नाशिक, चाळीसगाव, म्हणजे असे अनेक ठिकाण आहेत. ते पर्यंत मी हा 2 महिन्यामध्ये प्रवास माझा चालू होता.
बातों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. अक्षय बरोबर, बजाते रहो.